विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या 110 झाली आहे. सध्या 13 रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातील एकंदर रुग्णांपैकी 73 पुरुष आणि 37 महिला आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे परिसरात आहेत, त्यात पुणे महापालिका परिसरात 88, पिंपरी चिंचवड महापालिका भागात 15 आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी 7 रुग्ण आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच NIV कडे 73 रुग्णांचे शौच नमुने पाठवण्यात आले असून त्यात 12 नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू संसर्ग आणि 3 नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग आढळून आला. अद्याप 39 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली नाही अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. दरम्यान GSB च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने पुण्यात पाहणी केली. या पथकाने पुण्यातील नांदेड गावात महापालिका अधिकाऱ्यांसह फिरून पाहणी केली. GBS च्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले, आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांच्याशी चर्चा करून आज आढावा घेतला. गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत, तर खासगी रुग्णालयातील रुग्णांना शहरी गरीब योजनेतून 2 लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे. या आजारासाठी दिलं जाणारं इम्युनोग्लोब्युलिन हे इंजेक्शन देखील मोफत उपलब्ध करून दिलं जाईल अशी माहिती मोहोळ यांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्येही GBS आजाराचे 15 संशयित रुग्ण आहेत. दूषित पाण्याद्वारे आजार पसरण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली असून या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या तसंच जारमधून वितरित होणाऱ्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आजाराचे उपचार एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या सोडतीचा कार्यक्रम मंत्रालयातून उद्या ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. 3662 सदनिकांसाठीच्या या सोडतीसाठी एकंदर 93662 अर्ज आले होते. 71642 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली असून त्यांचा सोडतीत समावेश केला आहे. पुणे महापालिकेच्या अभ्यागत कक्षात किऑस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या किऑस्क सुविधेचं आणि शहर अभियंता अभ्यागत कक्षाचं उद्घाटन पालिकायुक्त डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व शासकीय संस्थांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने नागरिकांना विविध सेवांबाबत माहिती आणि कागदपत्रांची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून उपक्रम सुरू केल्याचं पुणे महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितलं. दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनानं पुण्यातील रुरल एन्हान्सर्स संस्थेशी 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. आरोग्यसेवा, रुग्णालय, पायाभूत सुविधा, बंदरे आणि सामाजिक क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी हा सामंजस्य करार महत्वपूर्ण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संस्थेचे प्रमुख अंबर आयदे यांनी या कराराचं आदानप्रदान केलं. ही गुंतवणूक पुढच्या 2 वर्षांमध्ये राज्यातील आरोग्य व्यवस्था, राज्य शासनाच्या साठी लागणारी रुग्णवाहिका व्यवस्था, लोहगावचा पोलिसांसाठीचा गृहप्रकल्प, पायाभूत सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीनं उपयोगात आणण्यात येणार आहे असं अंबर आयदे यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागानं थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर प्रतिमहिना 2% विलंब दंडही वाढत आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही अशा मालमत्तांची नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई देखील सुरू आहे. मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कर संकलन विभागानं बक्षीस जाहीर केलं असून रील स्टार, संगीतकार, रॅपर यांच्यासाठीही स्पर्धा आयोजित केली आहे. या कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचं आवाहन करावं असं कर संकलन विभागानं म्हटलं आहे. महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीनं धनंजय दामले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालय ऑप्टिरेस अडथळा सांघिक स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 160 संघांनी सहभाग घेतला आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 35 तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या देखील तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.